भाष्य पहला गुण आत्मनेपद वर्तमान खा येथे भाष्य या शब्दामधील श हा शाळेतला श नसून षटकोनातला श किंवा पोट फोड्या श आहे. त्याचा उच्चार योग्य रीतीने केल्यास पुन्हा पुन्हा म्हटल्यास नक्की जमेल. भाषे भाषावहे भाषामहे भाषसे भाषेथे भाषद्वे भाषते भाषेते भाषंते.